चीनीमंडी.com पॉडकास्ट।
15% व्याजदरासाठी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात आंदोलन। गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील थकीत FRP-वरील 15% प्रमाणे व्याजाची रक्कम मिळावी यासाठी जय शिवराय किसान संघटना, आंदोलन अंकुश आणि बळीराजा संघटना यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात केलेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली। कोल्हापूर येथे कारखानदारांनी 14 दिवसात रक्कम न दिल्यास नियमानुसार 15% व्याज द्यावं लागतं। या व्याजाची रक्कम कारखानदार मुद्दामहून कळवत नव्हते। यासाठी तिन्ही संघटनेच्या वतीनं साखर आयुक्त पुणे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता आणि यासाठी जर रक्कम कळवली नाही तर 15 वड्याच्या रिपोर्टनुसार व्याज आकारावं आणि त्याची कारवाई करावी अशी मागणी केली होती। यानुसार आज कोल्हापूर विभागातील कारखानदारांकडून 98 कोटींची थकीत FRP-ची रक्कम साखर आयुक्तालय पुणे येथे पाठवण्यासंदर्भात साखर संचालक कोल्हापूर यांना भाग पाडलं। यामुळे येत्या 1 महिन्यात ते 1.5 महिन्यात सर्व शेतकऱ्यांना थकीत FRP-वरील व्याज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। यासाठी जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने, आंदोलन अंकुशचे धनाजी चडमुंगे, बळीराजाचे BG पाटील तसंच कुलकर्णी काका, गब्बर पाटील, विकास शेसवरे, भैरवनाथ मगदूम, प्रताप चव्हाण, श्रीकांत गावडे, मोहनराव यादव, किरण पाटील, आप्पा पंडा पाटील यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते।